वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वां अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैः सवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित सत्सतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तर्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणासारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्गिकरोजलुप्तमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथसदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितम् వందేయతిం మాధవం స్వామీ మాధవనాథ వల్లభమథో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమా భక్త సుశాంతదాత సుహృదం ఉత్తుంగదిం వత్సలం సోహం బోధశుచిత్వ పూర్ణ సతతం సూర్యత్వమాసాధితం వందే త్వాం మకరందనాథ యతినం రక్షస్వ దీనాంకితం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర్ మహారాజ్ కీ జయ్. పరమహంస సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ్. పరమహంస సద్గురు స్వామీ మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ్. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ్. సబ సంతన కీ జయ్. జయ జయ రఘువీర సమర్థ.
ద్వౌ భూత సర్గౌ లోకేస్మిన్ దైవ ఆసుర ఏవ చ దైవో విస్తరశ ప్రోక్తః ఆసురం పార్థమేశ్వరును. 16వా అధ్యాయ 6వా శ్లోక. యా లోకా మధ్యే దోన్ భూత మాత్ర दोन प्रकारची भूत मात्र निर्माण झालेली आहेत. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन दैव आसुर एव च. एका प्रकारची भूत मात्र आहेत ती दैवी गुणसंपदेनी युक्त आहेत आणि दुसऱ्या प्रकारचे आहेत ते आसुरी संपदेनी युक्त असे आहेत. दैव विस्तरश प्रोक्त त्यातली जी दैवी गुणसंपदा आहे ती विस्ताराने सांगितली. आसुरम पार्थमेश्वरुणु आणि हे पार्था आता आसुरी संपत्तीबद्दल ऐक. आता मी तुला आसुरी संपत्तीबद्दल सांगतो असं भगवंत म्हणाले. या लोकांमध्ये पृथ्वी तलावर दोन प्रकारची भूतमात्र आहेत आणि तसं त्याचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. दैवी गुणसंपदा आणि आसुरी गुणसंपदा यांचं जे प्रमाण आहे आणि ते अनादिकालापासून न बदललेलं आहे. जसं 5 पांडव आणि 100 कौरव असंच नेहमी प्रमाण असणार, असंच नेहमी प्रमाण असायचं. एकदा रावण सर्वांना छळत होता, कंस आणि जरासंध मिळून सर्व आर्यावर्ताला छळत होते भगवंतांच्या काळामध्ये आणि नंतर त्याच्यात शिशुपाल समाविष्ट झाला. कालांतराने दुर्योधनही त्याच मार्गाने जायला लागला. तेव्हा सज्जन कमी होते आणि दुर्जन जास्त होते. सज्जनांची एक संपत्ती होती, दुर्जनांची देखील एक संपत्ती होती आणि अनादिकालापासून याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण न बदलणारं असं राहिलेलं आहे. आसुरी संपत्ती ही कामप्रधान म्हणजे भोगप्रधान, इंद्रियांच्या सर्व इंद्रियांच्या कामना याच्यावरच भरोसा ठेवणारी आणि त्याकरता दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान या गोष्टी अंगाला लावून घेतलेली अशी असुरी संपत्ती आहे। असुरी संपत्ती ज्यांच्यापाशी आहे त्यांना असुरी संपत्ती आपल्यापाशी आहे याचा कोणताही खेद नाहीये। ती त्यांची जीवन पद्धती आहे। सज्जनाला किंवा भगवद्गीता वाचत असताना, वाचकाला ऐकत असताना, श्रोत्याला सांगत असताना, वक्त्याला असं वाटत राहतं की दैवी गुण संपदा वाढली पाहिजे, पण ते होणं नाही। याचं कारण कामनेवर आधारित असं जे विश्व आहे, काम आणि कामना यांच्यावर आधारित असलेलं विश्व आहे, ते विश्व हळूहळू करून क्रमाक्रमाने असुरी गुणसंपदेकडे नेण्याची जास्त शक्यता असते। तसंही दैवी गुणसंपदा ज्याच्या ठिकाणी आहे त्याची इंद्रिय देखील कामामध्ये असणारच। दैवी आणि असुरी या दोन्ही संपत्ती परमात्म्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत। सातव्या अध्यायात भगवंतांनी मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, मयी सर्व मिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव। सूत्रामध्ये जसे मणी धरून ठेवावेत तसं माझ्या परमात्म्याच्या सूत्रामध्ये हे सर्व विश्व मी धारण केलेलं आहे। आणि ज्ञानेश्वर महाराज तर सुवर्णाचे मणी केले, ते सुवर्णाचे स्तुती वोपिले, तैसे न्या जगधरिले सभा याभ्यंतरी असं त्याच्यावर विवरण करतात। अतिशय ज्ञानदृष्टीने हे खरंच आहे की सुवर्णाचेच मणी आहेत आणि सोन्याच्याच सुतामध्ये साखळीमध्ये ते गुंतवलेले आहेत, बांधून ठेवलेले आहेत। हे ज्ञानदृष्टीने पुरेपूर सत्य आहे। तरी देखील असुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती हे परमात्म्यापासून निघालेले असताना असुरी संपत्तीचा परमात्म्याच्या विपरीत धावण्याचा स्वभाव आहे, परमात्म्याकडे जाण्याचा कोणताही स्वभाव नाही, परमात्म्याकडे जाऊच इच्छित नाही अशी ही संपत्ती आहे। त्या उलट दैवी गुणसंपदा आहे ती क्रमाने परमात्म्याकडे जाऊ शकते, नेऊ शकते अशी संपदा आहे। ते साधकोपयोगी गुण आहेत, त्या गुणांचा आधार धरून साधक साधनेच्या सहाय्याने नाम ध्यान आदी श्रवण मनन चिंतन या योगाने, निधिध्यासाच्या योगाने कुठेतरी आत्मसंस्थ होण्याची शक्यता आहे। ज्या परमात्म्यापासून आपण आलो त्या परमात्म्याकडे परत जाण्याची फार मोठी शक्यता आहे। आणि असुरी संपत्ती ही अधिकाधिक पतन किंवा ऱ्हास याच्याकडे घेऊन जाते, पण त्याचं आकर्षण तेवढंच आहे, उलट त्याचं आकर्षण जास्त आहे। परमात्म्यापासून या संपदा निर्माण झाल्या बाह्यतः जी अष्टधा प्रकृती म्हटली जाते, भूमी आपहा अनलहा वायु खम मनहा बुद्धी एवच अहंकारम इति यम्मे, म्हणजे पृथ्वी आप तेज वायु आकाश ही पंचमहाभूत, मन बुद्धी आणि अहंकार या आठ गुणांची ही अष्टधा प्रकृती झालेली आहे, जी जड प्रकृती म्हणून ओळखली जाते। तिला कनिष्ठ प्रकृती असं म्हणण्याचा देखील प्रघात आहे। ही जी कनिष्ठ प्रकृती आहे, ही कनिष्ठ प्रकृती आणि तिच्या बरोबर जीव प्रकृती, जाणीव या दुहेरी मालमसाल्यातून सर्व भूत मात्र निर्माण झालेली आहेत। आपल्या ठिकाणी पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार आहे आणि त्याच्याबरोबर एक जीव प्रकृती आपल्याला लाभलेली आहे। हे दोन्ही जरी परमात्म्यापासून झालेले असले अगदी जेव्हा परमात्म्यापासून विश्व निर्माण झालं तेव्हा एकच अव्यक्त अक्षर असं तत्व असेल तरी देखील त्याच्यातून जड प्रकृती निर्माण झाली. जसं दूधच ते तापवलं की साई येते, त्या साईला विरजण घातलं, त्याचं दही केलं आणि ते घुसळलं की लोणी बाहेर येत, ते लोणी कढवलं तर तूप येतं आणि बेरी खाली राहते. एकाच दुधापासून अगदी ज्याचा फारसा उपयोग नाही अशा प्रकारचा एक पदार्थ आणि ज्याचा अतिशय उपयोग आहे असा दुसरा पदार्थ हे एकामधूनच झालेले आहेत, एका दुधापासूनच झालेले आहेत. पण एकमेकांशी तसा काही संबंध नसावा. तसं मूळ परमात्म्यापासून जड जगत दगड धोंडे इत्यादी पृथ्वी तत्व आणि आपलं शरीर निर्माण झालं त्याच्या ठिकाणी आपण परमात्मा आहोत ही चेतना फारच तर्काने सिद्ध करावी लागते. अगदी त्याच्याकरता अणूच्या सिद्धांतापर्यंत जायला लागेल, कोणतीही जड वस्तू ही जड नाही इत्यादी, ती देखील चेतन स्वरूप आहे इत्यादी. पण त्याचा आपल्याला उपयोग काय? आपल्या दृष्टीने त्याचा उपयोग शून्य आहे. विज्ञान असं सांगतं की मला जी भिंत दिसते खरं म्हणजे कितीतरी पलीकडं माल दिसायला पाहिजे पण ते विशिष्ट वेगाने जे अणू फिरतात त्यामुळं ती घन आहे असं मला भासत. मला जे भासत ते आणि प्रत्यक्षत माझ्या भासण्याप्रमाणे एका नियमाप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे शास्त्राचा त्याचं जेव्हा वर्तनही आहे तेव्हा ते मुळात चैतन्य आहे याचा आत्ता मला उपयोग काय? काही उपयोग नाही. तसं ही जड प्रकृती ही जडच राहील. जड प्रकृती ही जडाकडे आकर्षित एखाद्याला होईल. जड प्रकृतीच एकमेकांना वाढवते. एक बीज होतं ते खवलं, त्याला पाणी घातलं, खत घातलं, त्याला सूर्यप्रकाश मिळाला, जेवढं त्याला पाणी घातलं तेवढं पाणी बाजूला दरवेळेला काढून ठेवलं, जेवढं खत घातलं तेवढं खत बाजूला काढून ठेवलं, जेवढा त्याने आतून जीवनरस घेतला तो गणित करून परत बाजूला काढून ठेवला, तर झाडाच्या वजना एवढंच जवळपास त्या झाडाने जे वजन मिळवलेलं आहे तेवढंच जवळपास त्यांनी घेतलंय. अजूनही त्यांनी घेतलंय पण ते त्या वजनात प्रत्यक्षात येत नाही. ते म्हणजे सूर्याकडून तो घेतो. अशा थोड्या गोष्टी सोडल्या तर अगदीच गणितात बसेल एवढं सगळं तयार होतं. जड प्रकृती जशी आपल्या देहामध्ये वाढते, आपण जन्माला आलो तेव्हा 5-6-7 पाऊंड काय असेल ते, आणि त्याच्यावर जशी थापी गवंडी गिलावा करतो तसं तसं शरीर आपलं तयार झालं, वर्धिष्णू झालं. आता हे शरीर काहीही झालं तरी जे जडामधून वर्धिष्णू झालेलं आहे ते सूक्ष्माकडे कसं आकर्षित होणार? ते परमात्म्याकडे कसं आकर्षित होणार? ते भौतिकाकडे आकर्षित होणार? या न्यायाने शरीर हे नेहमी भौतिकाकडे आकर्षित होतं आणि शरीराच्या आत असलेला जो जीव चैतन्य आहे ते चैतन्य ज्या वेळेला लक्षपूर्वक ऐका, ज्या वेळेला हे चैतन्य त्या जडाच्या अधीन होतं तेव्हा ते चैतन्यही जडवत व्यवहार करतं, त्यालाही अज्ञान प्राप्त होतं. आणि ज्या वेळेला हे चैतन्य बाहेर समर्थ असं म्हणतात की संसारी खाती जेवती आणि परमार्थी काय उपवास करीती, तेही तसेच काही प्रमाणात विषय सेवन करतच असतात, तरी देखील त्यांचं जीव चैतन्य आहे ते जडाकडे आकर्षित होण्याच्या ऐवजी आपण जिथून आलो ते जाणून घेऊ या भावनेने आपलं स्वरूप समजण्यासाठी म्हणून जेव्हा प्रयत्न करू लागतं, आकृष्ट होतं, तेव्हा तिथं दैवी प्रकृती निर्माण होते. म्हणजे ती जी प्रकृती असते ती भौतिकाकडे, तो विश्वामित्राचा हात आहे ना, जरा दुर्लक्ष, अशा पद्धतीने त्यांचं जीवन असतं. पूर्ण दुर्लक्ष नाही, अगदी वेळ आली दुर्भिक्ष पडलं, अन्नाचा दुष्काळ होता, तेव्हा विश्वामित्रांनी देखील कुत्र्याची तंगडी मिळाली त्याला, विश्वामित्रांना, आणि ती खाऊन विश्वामित्र काही काळ राहिले. त्यांनी आपली भूक भागवली. पण साधूला सज्जनांना सुधाजी इंद्रियांच्या मार्फत जगतामध्ये सुख घेण्याची प्रवृत्ती होते, त्याच्यापेक्षाही त्याच्या ठिकाणी त्याच्या चैतन्याला आत्मसुख घेण्याची प्रवृत्ती अधिक असते. ही जेव्हा अधिक असते तेव्हा तो दैवी गुणसंपदेचा होतो. परमात्म्यापासूनच आले हे जरी खरं असलं तरी देखील एक परमात्मा प्राप्तीसाठी उत्सुक असतो. त्याचा देह हा देहाच्याच व्यवहाराने जाणार, सगळे भौतिक नियम त्याला लागू होणार. रामकृष्णांना कॅन्सर झाला तेव्हा त्यांच्या अवतीभोवती असणारे आपण एवढे त्रिकालज्ञ, भगवंत भगवान, आणि आपल्याला असं दुखणं, भक्तांना तर हे अजिबात सहन होत नाही. स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आला, सगळ्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. जड जगताचे सगळे नियम शरीराला जसेच्या तसे लागू होतात, त्यांचं जे चैतन्य असतं ते चैतन्य आत्माकार होण्यासाठी प्रवृत्त होतं. असं असल्यामुळे ते साधू ते दैवी गुणसंपदेचे. आणि ज्यांचं अर्थातच कामनेकडे प्रवृत्ती राहते अशा मंडळींचं वर्तन अगदीच ठरलेलं असतं. कामना, काम, त्याच्या पूर्ती करता धडपड, प्रयत्न, ते प्रयत्न करत असताना करणीय किंवा अकरणीय या गोष्टीनं पाहणं. आणि तेच पुढच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय, प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराहा. हे आसूर आहेत, त्यांना प्रवृत्ती कळत नाही आणि निवृत्ती देखील कळत नाही. त्यांना मोठी प्रवृत्ती कळते म्हणून ते विषयाकडे जातात असं नाही, त्यांची ओढच तशी असते. न शौचम नापिचाचारो, त्यांच्या ठिकाणी शौच शुचित्व याचा पत्ताच नसतो, नव्हे त्यांना आचार असतो. न सत्यम तेषु विद्यते, आणि त्यांच्या ठिकाणी सत्यभाव सत्यभाव कधीही वास करून राहत नाही असं भगवंत म्हणतात. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन दैव आसुर एवच दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरम पार्थमे शृणु. 5 मिनिट मला हे जरा जडत जात आहे. मी रंगात आलेला असताना जे ऐकलं त्याच्याबद्दल आपण थोडस चिंतन करू अथवा ध्यान करू. हरी 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 स्वामी जी। पाच मिनिटाचं हे म्हटलं ध्यान देखील कधी कधी फार खोल असं समाधान देत। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर जे निरूपण केलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि दैवा आसुरा संपत्तीवंता नरा अनादि सिद्ध उजगरा रहाटीचा आहे। दैव आणि आसुरी ही संपत्ती अनादि सिद्ध आहे। फार जेव्हापासून हे जगत निर्माण झालं तेव्हापासून ही अशीच चालत आली, ही काही नंतर झाली असं नाही। तसं म्हटलं तर जेव्हा प्रकृती निर्माण झाल्या तेव्हाच ही संपत्ती ही निर्माण झाली। जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी, सुव्यवहार ज्यांचे आहेत मनुष्य मात्र वगैरे असे त्यांचे किंवा सात्विक लोकांचे ज्यांचे व्यवहार उत्तम आहेत ते दिवसाची निवड करतात आपल्या सगळ्या उद्योगांकरता कर्माकरता, आणि रात्री ज्यांचे तुलनेने जरा काळे उद्योगच आहेत ते सगळे चोर आदी रात्री त्यांचे व्यवहार सुरू असतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी, रात्रीच्या वेळेला जर तुम्ही एकदा माझ्यावर अशी वेळ आली ती मी व्हीआयटी मध्ये ऍडमिशनच्या करता गेलो तो गिरीश होता माझ्यावर फाटक, गिरीश कुलकर्णी संबंधदार होता बरोबर, आणि ते सगळं त्यांची ती ऍडमिशनची जी प्रोसेस आहे तर ती सगळी संपून आम्ही 2 वाजता तिथून निघालो। गिरीशला त्याच्या घरी सोडलं, सोडत असताना तो 15-20 मिनिट तिथं बोलण्यामध्ये गेली, तेवढ्याच एक पोलिसांची गाडी आली, दिले वगैरे वर 2-4 पोलीस उतरले की कोण आहे काय नंबर घेतला लायसन्स बघू आता या वेळेला काय करताय। ज्या वेळेला तुम्ही बाहेर असणं प्रशस्त समजलं जात नाही सर्वसाधारणपणाने, त्यावेळी जर तुम्ही बाहेर असाल तर तुम्हाला अडवलं जातं, तुमच्यावर संशय व्यक्त होतो, तुमची नावं टिपून खेटली जातात। त्यांना सांगितलं ते म्हणजे बराय मग लवकर आता घरी जा असं आम्हाला त्यांनी सांगितलं, आम्ही निघालेलेच होतो आम्ही घरी आलो। जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी, तो हक्क निशाचरांचा आहे, ते मात्र त्यावेळेला तशा प्रकारे सगळे त्यांचे उद्योग सुरू असतात। दिवस असू व्यवहारी मनुष्यादिकी, आणि ज्यांचे व्यवहार चांगले आहेत असे लोक दिवसा व्यवसाय वगैरे दिवसा त्यांचं सगळं चालतं। तैसिया आपुला दिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी, आपल्या वर्तनाप्रमाणे आपल्या जीवन पद्धतीप्रमाणे ही आसुरी आणि दैवी गुणसंपदा या दोन्ही संपदा वर्तन करत असतात। दैवी आणि किरीटी आसुरी येथ तेवीची विस्तारुनी दैवी ज्ञान कथदादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली. त्याच्यातली जी दैवी गुणसंपदा होती ज्ञान कथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली. माग हा ग्रंथ मागचे जे अध्याय आहेत त्या अध्यायांमध्ये बरवी म्हणजे खूपच सुंदर रीतीने अशी सांगितली गेलेली आहे. भगवद्गीतेचं एक वैशिष्ट्य म्हणजे भगवद्गीता केवळ तत्वज्ञान सांगत नाही. भगवद्गीता तत्वज्ञान सांगते आणि शब्दचित्र उभं करते. भगवंत कलाकार होते, त्यांनी भगवद्गीतेमध्ये शब्दचित्रकाराचं देखील काम केलेलं आहे. स्वरूपानंदांनी आपल्या स्वतः आपण कसं व्हावं याची एक उमेद व्यक्त केली, जगी जन्मुनी अभिनव जीवन चित्रकार होईन, मी चित्रकार होईल, अनुभव फलकावरी निज करे सत्य चित्र रेखीन असं ते म्हणतात. तसं सत्य चित्र शब्द चित्र भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी रेखाटन केलं आणि सर्व ठिकाणी भगवद्गीतेने फार उंची गाठली, अति उंची गाठली. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितलेली आहेत. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा स्थितप्रज्ञहा तदुच्यते. आणि जर ही सगळी पाहिली लक्षणं तर त्या लक्षणांमध्ये एक गोष्ट सापडेल, ते म्हणजे कामना त्याग. स्थितप्रज्ञ लक्षणातला पहिला श्लोक प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान याच्या बुडाशी अधिष्ठान म्हणून कामच असतो, मनोगत देखील काम आणि कामना ज्याच्या जीवनामध्ये नाहीत ज्यांनी घालून दिलेले आहेत, आणि आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा आणि आपल्या आत्म्यामध्येच जो संतुष्ट होऊन राहतो, संतुष्ट होण्याची कला ज्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे, स्थितप्रज्ञ हा तदोच्यते असं भगवंत म्हणाले. तो स्थितप्रज्ञ आपल्या स्वतःच्याच ठिकाणी आत्म्याच्याच ठिकाणी रममाण होण्याची कला आणि कामना ज्याच्या जीवनामध्ये नाहीत, म्हणजे अतुरी संपदा ज्याच्या जीवनामध्ये नाहीत आणि जो आत्म्यामध्ये रमून राहू इच्छितो, आत्म्यामध्ये रमून राहतो. आणि सगळा कर्मयोग देखील मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः, तिथेही कामना त्यागच सांगितलेला आहे. फलत्याग फळाच्या मागे कामनेचीच शक्ती मोठी असते, म्हणून तर फळ हवंय. फळ नावाची कोणती गोष्ट आहे? कामनेमुळे एखादी गोष्ट अशीच सिद्ध व्हावी असं वाटतं. फळ या गोंडस नावाखाली कामना सुचवलेली आहे. सगळी भगवद्गीता जर पाहिली, ज्या ज्या ठिकाणी भगवंतांनी अशा रीतीने ही रेखाटनं केलेली आहेत त्या सगळ्या ठिकाणी कामना नाहीशी होणं आणि आत्म्याच्या ठिकाणी संलग्नता आणि त्यानंतर सर्वत्र सम दर्शन आणि शुभ वर्तन असंच सांगितलेलं आहे. आणि ते भरपूर सांगितलंय असं ते म्हणतात. देवीची विस्तारुनी दैवी ज्ञान कथनादी प्रस्तावी, ज्ञान कथन सांगण्यासाठी म्हणून जे निरूपण केलं, मागील ग्रंथी बरवी सांगितली अमानित्व अदंभित्व अहिंसा क्षांती अर्जव आचार्योपासनम, ही ज्ञान लक्षणं सांगितली. जो आत्म्यामध्ये रमून गेला, ज्यांनी फलत्याग केला आणि शांती ज्यांनी प्राप्त करून घेतली, त्याची लक्षणं अद्वेष्टा सर्व भूतांना मैत्र हा करुण एवच, आता आसुरी जे सृष्टी तेथींची उपलवू गोठी, आता आसुरी सृष्टी जी आहे तिथली गोष्ट उलगडून सांगू असं भगवंत म्हणतात. अवधानाची दिठी देपानिकी तरी वाद्ये विण नादू, नेदी कवणा ही साधू का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा. तैसी प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर, जव एकाधे शरीर मालधा तिना. नुसत्या लक्षणाने ही सिद्ध होत नाही. ज्ञानेश्वर महाराज थोड्या चमत्कारिक भाषेत सांगतात की जोपर्यंत हे सगळे गुण एखाद्या शरीराला पकडत नाहीत, शरीराचा आश्रय घेत नाहीत, भूत खेत असं म्हणतात, तर त्यांना जसं एक शरीर लागतं ती एरवी काहीच करू शकत नाही, कुठल्या तरी शरीराला पकडल्याखेरीज. तसं भगवंत असं म्हणतात, तैसी प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर, नुसती आसुरी प्रकृती आहे म्हणून ती कुठेही दिसणार नाही, तिला एखादं शरीर लाभायला लागतं. जवळ एकाधे शरीर मानघात येणार, त्या शरीराचा अंगीकार हे गुण करतात. मग आविष्कारला लाकुडे पावकू जैसा जोडे, मग लाकडाच्या योगानी अग्नी प्रगट होतो, अग्नी प्रगट होण्यासाठी म्हणून त्याला कोणीतरी मध्यस्थ लागतो. अग्नी या नावाचा तसा कुठलाच पदार्थ नाही, जर असा मध्यस्थ नसेल तर अग्नी काही करू शकत नाही. तुमच्या घरातलं जे निरांजन आहे तो जो अग्नी आहे तेल जळत असत, तेल जळणं थांबलं की अग्नी संपला, त्या अग्नीने कोणाला तरी धरणं गरजेचं असतं, त्या तेलाने त्याला धरलं की मग तो प्रज्वलित झाला. आविष्कारला लाकुडे पावकू जैसा जोडे, तैसे प्राणी देही सापडे आटोपिली हे. जसं इथे एक तंबोरा आणून ठेवलेला आहे, त्या तंबोऱ्याचा कोणताच नाद तुम्हाला ऐकू येणार नाही, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तो छेडल्याखेरीज, त्याची त्याच्या तारा छेडल्याखेरीज त्याच्यातून ध्वनी निघणार नाही. पण जर तंबोराही नसेल तर वाद्ये विण नादू नेदी कवणाही साधू, तो कोणालाही ऐकू येत नाही, कोणालाही हाकारू शकत नाही, साद देऊ शकत नाही. नाद या नावाचा कोणता प्रकारच नाही वाद्य नसेल तर. अपुष्पी मकरंदू न लभे जैसा, मकरंद या नावाचा कोणताही सुगंध या नावाचा कोणताही प्रकार नाही. जर पुष्प असेल तर मकरंद आहे, नाहीतर मग मकरंद ही कल्पना, सुगंध ही कल्पना अधांतरित राहते. मग आविष्काराला लाकुडे पावकू जैसा जोडे, तैसी प्राणी देही सापडे आटोपिली हे. ते वेळी जे वाढी उसा त्याची आतुला रसा, त्यावेळेला जसा जसा ऊस उंच होत जातो रसाची तेवढीच वाढ, त्याच्या आत तेवढाच रस सामावलेला असतो. जर गुडघाभर इतकाच वर आलेला असेल, 4 फूट वर आलेला असेल अथवा 8 फूट वर गेलेला असेल, तर मग रस ही त्या मानानेच त्याच्यात जसा असणार. एरवी रस उसाशिवाय शक्य जसा नाही, देहाकारू होय तैसा प्राणी यांचा. तसा देहाकार प्राणी यांचा देहाकार यांच्या करता अतिशय आवश्यक असतो. अजून एक गोष्ट याच्यातून अर्थ ओढून काढलेला कोणी कोणी आहे की वाढलेल्या पूर्ण वाढलेल्या रसामध्ये जसा भरपूर रस, उसामध्ये जसा भरपूर रस असतो, ओढून चाढून काढलेला अर्थ आहे. ऊस कमी असताना कमी रस असतो, तसा बाल्याच्या वेळेला ही आसुरी प्रवृत्ती जरा कमी, तारुण्याच्या वेळेला जरा अधिक, जितका जितका तो मुरब्बी होत जाईल वयाच्या अंगानी तशी तशी ही आसुरी शक्ती अजून अजून वाढते असंही कोणी याच्यावर निरूपण केलेलं आहे. पण मूळ ज्ञानेश्वर महाराजांचं जे सांगणं आहे ते उदाहरण म्हणून आहे. आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया, आता ते जे लोक आहेत त्यांचं रूप करून मी तुला सांगतो. घडले जे आसुरिया दोषवृंदी, जे आसुरी दोषवृंद दोष मेळावा ज्यांच्या ठिकाणी एकत्र येऊन जे आसुरी आसुर म्हणून ओळखले जातात त्यांचा, त्यांच्याबद्दल आता मी तुला सांगतो. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा, न शौचम नापिचाचारो न सत्यम तेषु विद्यते. पुढच्या वेळेला बघू. हरिओम सत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.